बरजा तू स्वार्थ पाठी बीटी भलती खा जिथं मारणार गांड तिथून कलटी खा खोट्या समोर पलटी खा सत्य समोर ठेव लक्ष रा कलयुगात तू दक्ष नाही तर होशील भक्ष सोड लाचारीचा पक्ष सोड सोड लाचारीचा पक्ष सोड सोड लाचारीचा पक्ष सोड संकट अंधार काळात आपल्यासाठी मी झळकतो कोण छपरी कोण कपटे आपण सगळ्यांना ओळखतो काय आपुलकी करते दगा बाजी तू बाजीगर के साथ करना चाहता साजिश पर मैं लक्ष्य करता हासिल क्योंकि हूँ मैं उतना काबिल अपनों का हाथ शामिल हो गई दिल की बर्बादी जो जो माझा वाईट चित्तो मी त्याच्या दुःखात सहभागी चट्टान हुआ इंसान परेशान हुई परछाई सोच में सच्चाई देखकर झूठ की गहराई आई शामत अनाली सुनामी भयानक सगळे म्हणतात मला वाढीव कारण झुबानी खयामत विचारी कलाकारी अघोरी तपस्या अग्नि डोळ्यात झळकती जाळून टाकल्या समस्या घायल मेरा रक्त क्रांतिकारी कदम स्वार्थ का खाना खाना ने होता पापों से हजम इरादे खौफनाक हारने बिली शरण लड़ूंगा तब मरूंगा यह है मृत्यु से वचन तो कपट का विनाश कर झूठ के खिलाफ चल सच्चाई से हो सफल कठोरता से हो प्रबल हा जो नर मृत्यु दोनों हम शकल ये गजल याद रख देख पीछे झाक करके किया तूने आज तक क्या करना है सफर सबकी मंजिल है खबर कितना भी कमाल दस का कफन होगा लाश पर तर आता चढ़ाई घेतल्या पायरे अजून गाठायचा शिखर ही जीवनाची काट कसर ज्ञाना पुढे हात पसर शिकून गेलत आंबेडकर जे कधीच तुझे नव्हते त्यांना आता विसर बुरे कर्म तेरे बेहतर होगा बुरा असर का बर भरोसा जिन पे गहरे घाव देते पीठ पे क्या है पाप पुण्य खुद के अनुभव से सीख ले हरकत से ज्यादा तेरा मोह बेटा जीत में जो मांग के ना मिलता वो लेना पड़ता छीन के मानसा मानसा इज्जत का मोह पंच छपरी स्वभावानी का मौज भेटत असत सदैव राहत नसत कायम सजवतो झिजवतो कुजवतो हा सर्व निसर्गाचा नियम जो कष्ट हातामध्ये ठेवन सुखाच्या ताटामध्ये जेवण पण काही आळशी भाडे हित हागले कनून नाच काम टाळणारी जनता उद्या उद्या म्हणून म्हणून हपाडते मागचा अंडरग्राउंड फिंगर घालून वाजू साऊंड घे थंड घरी जाऊन नाही तर हेटाय करतो गाऊन कळलं का माझ्या डोक्यात थोडं पेटलं म्हणून तुमचं जास्ती जळलं का हा बर जा तू स्वार्थ पाठी बीटी भलती खा जिथं मारणार गांड तिथून कलटी खा खोट्या समोर पलटी खा सत्य समोर ठेव लक्ष कलयुगात तू दक्ष नाही तर होशील भक्ष सोड लाचारीचा पक्ष सोड सोड लाचारीचा पक्ष सोड सोड लाचारीचा पक्ष सोड थोडा विचार करून यांच्या सारखा बसलो नाही मी लाचार बनून कुजलो नाही मी कनून लोक आपल्यावरती जातात का आपण मार्केटला आई जवतो म्हणून त्यांना बक्षीस आणि प्रेम आहे आपले फॅन आहे म्हणून नाही तर आई जवायचा मूड हुड वरचे सगळे डूड आम्ही पळवतोय हाणून कायद्यात राहून मोडले कानून भांडे आपटा शेट्ट उपटा आता मी पण धरले तर आणून डोळे देखत पोर मोठी झाली मला आदर्श मानून माझे भक्त वेगळे शब्द वेगळे रक्त वेगळं का माझ्याबद्दल खोटी चर्चा मोठी खरं तर सत्य वेगळं खोटे आरोप माझ्यावरती ही जग दुनियादारी माझ्यावरती ट्रिप का करती का करती घालतो ढुंगना खाली पॅन्ट बोल दिसतो आगली माझ्यासारखी लाईफ ती पोरं झाट पण नाही जगली आला माझ्या रूपात गँगस्टर यांची गँगस्टरची ठागली करतात भोंड्यासारखे शूट यांचे कॅमेरे पण नकली मग मग आलाय ओजी बाजू सर संयम धर स्वतःला भक्कम कर तू लाईव्ह जागणार का नाही हे अवलंबून तुझ्या अक्कलवर वाईट कर्म दाखवत्या दुःखाचा दर दुःखाची पदवी नेहमी सुखाच्या वर खऱ्या ज्ञानाची किंमत कर खरं ज्ञान म्हणजे मीच हे तेव्हा समजल तुला जेव्हा मी जाणार वर मी प्रत्येक संकटाला गेलोय सर आली चांगली वेळ माझी झाली नात्यांची भर झाट पण विचारलं नाही कुणी जेव्हा माझ्याकडे काय नव्हतं तर होत दगडांच्या पावसात माझं काचाच घर आणि घरची सगळी जिम्मेदारी माझ्यावर छपरी संगत बोलली फक्त माझ्या कर सुख भेटत हे घे नाशा कर